मुंगी आणि कबूतर। खूप वर्षापूर्वीची गोष्ट, जंगलामध्ये एके ठिकाणी मुंगी आणि कबूतर राहत होते। ते दोघं खूप चांगले मित्र होते। कबूतर झाडावर घरट्यात राहत होतं आणि त्या झाडाच्या तळाशी एक बीळ होतं, त्यात मुंगी राहत होती। एक दिवस खूप मोठा पाऊस आला। मुंगीच्या बिळात पाणी भरलं आणि त्यात मुंगी सापडली आणि पाण्याबरोबर वाहून गेली। जेव्हा हे कबूतरांनी पाहिलं तर त्याला वाटलं, माझी मैत्रीण त्रासात आहे, मला तिची मदत केली पाहिजे। त्याच्या डोक्यात एक कल्पना आली आणि ताबडतोब झाडाचं एक पान त्याने पाण्यात फेकलं। मुंगी त्या पानाचा आधार घेऊन पानावर चढली आणि कबूतरांनी पटकन ते पान चोचीमध्ये पकडलं आणि उडून घेऊन गेलं आणि मुंगीला सुरक्षित जागी नेलं। मुंगीने कबूतराला धन्यवाद दिले। काही दिवसानंतर एक शिकारी जंगलामध्ये शिकार करण्यासाठी आला। त्याने कबूतराला झाडाच्या फांदीवर बसलेलं पाहिलं आणि त्याने कबूतरावर बंदुकीचा नेम धरला। मुंगी हे सगळं आपल्या बिळातून पाहत होती। ती पटकन जाऊन त्या शिकाऱ्याच्या पायाला चावली। शिकाऱ्याच्या पायाला चावा बसल्याने त्याचा कबूतरावरचा नेम चुकला आणि गोळीचा मोठा आवाज झाल्याने कबूतर चटकन फांदीवरून उडून गेलं। अशा प्रकारे मुंगीनी आपल्या मित्राचा कबूतराचा जीव वाचवला। तात्पर्य, संकटात जो कामी येतो तोच खरा मित्र।